chinimandi.com podcast.
कर्मवीर अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यातही होणार सॅनिटायझरचं उत्पादन. जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यानं हँड सॅनिटायझरचं उत्पादन घेण्याबाबत पावलं उचलली आहेत. याबाबतचा परवाना अन्न आणि औषध विभागाकडून बुधवारी मिळाला असल्याचं कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात धुण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. कोरोनानं देशात सर्वत्र थैमान घातलं असल्यानं प्रशासन दक्ष झालं आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी हात धुण्यासाठी नागरिक हँड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. हँड सॅनिटायझरनं हात धुतल्यानं जीवाणू नष्ट होतात, त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात या हँड सॅनिटायझरची मागणी होत आहे. मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं साखर कारखान्यात या हँड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू करण्यात यावं अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या ठिकाणी हँड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू होईल. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील नागरिकांना हँड सॅनिटायझर उपलब्ध होईल. बाजारात 100 मिलीलिटर पॅकिंग मिळत असलं तरी किंमत मात्र जास्त आहे. केंद्र सरकारनं साखर कारखान्याला 200 मिलीलिटर हँड सॅनिटायझरची किंमत जास्तीत जास्त 100 रुपये ठेवण्यात यावी या अटीवर परवाना देण्यात आला असल्याचं समजतं. कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार म्हणाले, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असून सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी हँड सॅनिटायझरची निर्मिती करण्यात येणार आहे. या कारखान्याला नुकतीच परवानगी मिळाली असून लवकरात लवकर कारखाना हँड सॅनिटायझरची निर्मिती करणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील म्हणाले, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात हँड सॅनिटायझरच्या निर्मितीसाठी परवाना मिळाला असून या ठिकाणी इतर लागणारं साहित्य मिळताच हँड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू करण्यात येईल. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होईल.